राम राम माऊली वाघ बोलतो गौरवून सरपंच चिसोका कोमल व चिरंजीव सत्यम यांचा विवाह सोहळा दिनांक 28 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता आयोजित केला आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार या विवाह सोहळ्यास उपस्थित राहावे या आग्रहाचे निमंत्रण. स्थळ गौराई खुर्द तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर.